नमस्कार. मुंबई तरुण भारतच्या गजाली या गप्पांच्या कार्यक्रमात आपण परत एकदा भेटतो. आजचा विषय आहे तो म्हणजे मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचा दिवाळी अंक. खरं महाराष्ट्रामध्ये ना दिवाळी म्हटली की काही गोष्टी त्याबरोबर आपसूक येतात. त्याच्यामध्ये करंजी, शेव वगैरे खाणं येतं. त्याच्यामध्ये हाताने केलेले आकाशकंदील येतात. त्याच्यामुळे मुलांनी मातीत हात घालून बनवलेले किल्ले येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी अंक येतात. आता महाराष्ट्रातली ही दिवाळी अंकांची जी परंपरा आहे तिला आता 100 वर्षाहून जास्त काळ लोटलेला आहे. 1990 कार मित्र ह्यांनी मनोरंजन मासिकाचा सगळ्यात पहिल्यांदा दिवाळी अंक काढला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकांची परंपरा आजतागायत खंडित झालेली नाही आहे. आत्ता महाराष्ट्रात जवळजवळ 800 जास्त दिवाळी अंक निघतात आणि ते विविध विषयांना वाहिलेले असतात. आणि प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत असतं की एकतरी दिवाळी अंक विकत घेऊन स्वतःच्या संग्रहही ठेवावा आणि तो दिवाळीच्या दिवसात हळूच पुरवून पुरवून वाचावा. तर ते दिवाळी अंक आणि त्यांची परंपरा ही कशी आहे किंवा त्याबद्दल वाचकांचं काय मत आहे त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. मी शेफाली वैद्य,
अजिंक्य कुलकर्णी,
सायली करमरकर,
पद्माक्षी घैसास,
प्रथमेश नार्वेलकर,
नरेंद्र जोशी. दिवाळी अंकांची जी परंपरा बघायला गेलं ना तर एक खूप छान आपल्याला एक लक्षात येतं की जेवढे काही विषय असतील ना आज रजिला तेवढ्या विषयांची वेगळेवेगळे दिवाळी अंक आपल्याला बघायला मिळतात. मग तो लहान मुलांसाठीचा असेल, मग तो मनोरंजनातला असेल, मग तो वेगळ्यावेगळ्या कलाकृतींसाठीचा असेल. असे वेगळेवेगळे विषय जे आहेत त्या वेगवेगळ्या विषयांवरचे दिवाळी अंक आपल्याला बघायला मिळतात. आणि खरंच त्याला इंटरेस्टिंगली फक्त दिवाळीच्याच कालावधीत नाही तर वर्षभर वाचावेत किंवा 6 महिने 8 महिने पुरवून पुरवून वाचावे आणि संग्रहही ठेवावेत असे ते दिवाळी अंक असतात.
नुकताच आलाय अभिजित घोरपडे यांचा जो भवताल हा दिवाळी अंक आहे. तर ह्या वर्षीचा दिवाळी अंक हा त्यांनी खडक म्हणजे दगड, महाराष्ट्रातली माती, महाराष्ट्र हा दगडाचा देश मानला जातो, त्याच्यावर त्यांनी स्पेशलायझेशन करून हा दिवाळी अंक छापलाय. आणि त्याच्यात त्यांनी त्या ऍक्च्युअल ठिकाणी जाऊन तिथले खडक किंवा तिथली खनिज संपत्ती गोळा केलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा तो दिवाळी अंक घ्याल तेव्हा ते तुम्हाला त्याच्याबरोबर गिफ्ट तो देत आहे. हा एक नाविन्य म्हणजे दिवाळी अंकाची परंपरा जरी जुनी असली तरी त्याच्यात प्रेझेंटेशन किंवा तो सादर करणं लोकांपुढे ह्याच्यात पण बदल होताना आपल्याला बघायला मिळतात.
दिवाळी अंकाला जसं 100 वर्ष पूर्ण झाली आहेत तर आता दिवाळी अंक बदलला म्हणजे जेवढी वर्ष झाली तेवढा काळसुद्धा बदलला, तसं दिवाळी अंकाचं स्वरूपसुद्धा बदललं. आणि जरी डिजिटलायझेशन झालं असेल तरीही लहान मुलं किंवा मी सुद्धा माझ्या लहानपणीपासून दिवाळी अंकाची वाट बघायचे की कधी येणार दिवाळी अंक, कारण त्याच्यातलं आकाशकंदील कसा बनवायचा किंवा ओरिगामी ह्यासारख्या ज्या गोष्टी असायच्या, अनुभव अंकात ज्या असायच्या, त्या खूप उत्सुकता वाटायची की आता यावेळच्या दिवाळी अंकात काय येईल. त्याच्यामुळे अजूनही ती उत्सुकता तशीच टिकून आहे.
बरोबर आहे सायली. छात्र प्रबोधन हा ज्ञान प्रबोधनीतर्फे निघणारा जो दिवाळी अंक आहे ना त्यामध्ये अशा ओरिगामी किंवा वेगवेगळ्या विज्ञानाच्या प्रयोगांवर आधारित काही वेगळे विषय सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेले असतात ज्यांच्यामधून तुम्हाला एक त्या अभ्यास थोडासा आणि थोडस उत्सुकता हे दोन्ही असं एक मिक्सचर त्याच्यामधून निश्चितपणे पाहायला मिळतं.
या सगळ्यावरून आठवण झाली ती माझ्या पुतण्याची आणि माझ्या मुलीची. दोघेजण ज्ञानप्रबोधनीतले आणि छात्र प्रबोधनीच्या अंकामध्ये काय आलंय हे अंक येण्याच्या आधीच प्रणाली सांगितल्यामुळे त्यांनी आकाशकंदील केला आणि गेले बरेच वर्ष आमच्या घरामध्ये आकाशकंदील एक छोटा आणि एक मोठा हा दिवाळी अंकासारखाच ठरलेला आहे. म्हणजे मोती साबण आणि ज्ञानप्रबोधनीचा दिवाळी अंक हे आता आमच्याकडे ठरलेलंच आहे.
दिवाळी अंकाचं विशेष हेच असतं की समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी हा अंक असतो. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला आपल्याला काहीतरी वाचायला मिळेल अशा उद्देशाने बाजारात वेगवेगळे दिवाळी अंक असतात. मग लहान मुलांसाठी किशोर असेल किंवा मोठ्या चंपक आहे किंवा मग आता तरुणांसाठी क्रीडा म्हणा किंवा मनोरंजन म्हणा अशा विविध क्षेत्रातले दिवाळी अंक नव्याने येत आहेत. त्यामुळे फक्त हा एका वर्गापुरता मर्यादित न राहता समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी दिवाळी अंक आता येतोय.
हो अगदी बरोबर आहे प्रथमेश, तू जसं म्हणलास ना सर्व घटकांसाठी सर्व स्तरातल्या लोकांसाठी हा दिवाळी अंक आहे येतोय तशा पद्धतीचे विचार मांडणारे दिवाळी अंक येतात. इव्हन या ह्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक वैचारिक मांडणी करणाऱ्या विषयांवरचे सुद्धा वेगळे दिवाळी अंक आज प्रसिद्ध होत आहेत. आपण जर आज यावेळेसच्या दिवाळी अंकांमध्ये थोडंसं प्राधान्याने कुठले विषय येतील याची चर्चा करायची झाली तर सर्जिकल स्ट्राईक हा आत्ताचा सगळ्यात नवीन विषय त्या झालेला नजीकच्या काळातला झालेला विषय आहे आणि त्यावरचे खूप वेगवेगळ्या विषयांची संरक्षण सुरक्षा लष्कर त्यांची सिद्धता अशा वेगळे वेगळ्या अंगांनी विचार मांडणारे विषय या दिवाळी अंकामधून यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत असं मला वाटतंय.
मला अजून एक आश्चर्य असं वाटतं की दिवाळी अंकामध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आढावा खूप मोठ्या मोठ्या लोकांनी, मग गोविंद तळवळकर असतील, केतकर असतील किंवा हल्लीचे पळशीकर असतील किंवा अगदी हल्लीचे प्रसिद्ध गिरीश कुबेर असतील, या सगळ्यांनी म्हणजे गेल्या वर्षीच्या त्यांच्या दिवाळी अंकामध्ये न होऊ शकलेले पंतप्रधान असा जो एक लेख आला होता तो खूपच छान होता. विषयाची विविधता जशी आहे तसं शेफाली मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की दिवाळी अंक संपूर्ण भारतभर होतात की फक्त भारतातच होतात?
दिवाळी अंक फक्त महाराष्ट्रातच होतो, पण बंगालमध्ये पूजा वार्षिकी या नावाखाली त्यांचा जो सगळ्यात मोठा सण म्हणजे नवरात्र आणि दसरा, तर ह्यावेळेला त्यांचे ॲन्युअल दिवाळी अंक निघतात आणि तेही भारत महाराष्ट्रातल्यासारखे त्याच्यातही साहित्य असतं, वैचारिक लेख असतात, ललित लेख असतात आणि ते खूप पॉप्युलर असतात. म्हणजे लोक अक्षरशः रांगाबिंगा लावून त्याच्यातले काही फेमस जे पूजा वार्षिकी अंक असतात ते विकत घेतात. तसंच केरळमध्येही ओणमच्या वेळेला असे काही दिवाळी अंक निघतात, पण मला नाही वाटत की त्यांची परंपरा ही आपल्या इतकी समृद्ध आणि इतक्या वर्षांची आहे. आणि आपल्याकडची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सातत्याने म्हणजे 1909 जो पहिला दिवाळी अंक निघाला मनोरंजनचा, त्या अंकामध्ये सुद्धा स्त्री लेखिकांनी आपली आपले लेख लिहिले होते आणि ते सुद्धा फक्त कथा नाही तर त्यांनी निसर्ग वर्णनं लिहिली होती, त्यांनी प्रवास वर्णनं लिहिली होती, ललित लेखन केलं होतं, कविता लिहिल्या होत्या, लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये, काशीबाई कानिटकर, डॉक्टर कृष्णाबाई केळवणकर अशा लोकांनी त्याच्यामध्ये लेख लिहिले होते आणि तेव्हापासून ही परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे. आपल्याकडचे जे खूप मोठे मोठे लेखक आहेत त्यांचं लिखाण हे खरं दिवाळी अंकातनं प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची अत्यंत गाजलेली कादंबरी, त्याच्या कित्येक आवृत्त्या आता मराठीत निघाल्या, ती पहिल्यांदा मौजाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती.
मला नक्की माहित नाही पण मला वाटतं श्रीमान योगीचे पण काही लेख पहिल्यांदा दिवाळी अंकात येऊन गेले होते, म्हणजे मला नक्की माहित नाही पण कदाचित ही परंपरा पुढे पुढे पण आलेली आहे. आणि विषयातल्या नाविन्यांमध्ये हल्ली अगदी टेक मराठी म्हणजे गॅजेट्सवरती दिवाळी अंक निघेल असं मला वाटलंच नव्हतं, पण गॅजेटवरती दिवाळी अंक. आणि दुसरा एक विषय मला मुद्दाहून वेगळा सांगायचा आहे की या दिवाळी अंकांच्या जाहिरातीसुद्धा लक्षात राहण्यासारख्या असतात. म्हणजे मगाशी आपण सहज बोलताना म्हणलं की मला आठवतं आहे आवाजची जाहिरात होती की आम्हाला माहीत आहे तुम्ही वर्षभर का खुशीत असता, दिवाळीत एकदा दिवाळी अंक घेता आणि दर रविवारी तो अंक वाचून हसता, अशी वेगळ्या प्रकारची एक जाहिरात आवाजची मला अगदी आठवती आहे. आता त्या विनोदी अंकांपासून चावटपणा आणि अश्लीलतेकडे ते केव्हा घुसलं आणि काय झालं हा एक वेगळा नवीन गझलीचा विषय होऊ शकेल, पण दिवाळी अंकामध्ये वैशिष्ट्य आहे एवढं नक्की.
पण मी तर म्हणेन की गॅझेटवरचे दिवाळी अंक तर राहतच आहेत, आता ऑनलाईन दिवाळी अंकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निघत आहेत वेगवेगळ्या, मी माय मराठीसारखे किंवा आणखी वेगवेगळे जे वेब प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरसुद्धा ऑनलाईन दिवाळी अंकांचे वेगळे वेगळे विषय तिथे हाताळले जात आहेत. आणि पुढचा मुद्दा जाहिरातींचा, जो आपण या सगळ्यांच्या दिवाळ्या अलीकडल्या काळातील दिवाळी अंकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती असतात आणि वाचायला कमी मिळतं अशी सुद्धा एक रसिकांची आणि वाचकांची ओरड असते, पण तो काळानुरूप बदल आहे. काही जणांनी स्वीकारला आहे, काही जणांनी नाही स्वीकारला आहे. ज्यांनी नाही स्वीकारला त्यांना एक ते सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने आणखी थोडीशी मदत, आर्थिक मदत होऊ शकली नाही असा एक त्याच्यातला अँगल आहे असं मला तरी वाटतं.
पण याच्यामध्ये किसरीमचं फार कौतुक करायला पाहिजे. किर्लोस्कर मेनकासारखे अजूनही त्यांच्या दिवाळी अंकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पानोनपानी जाहिराती मी तरी पाहिलेले नाही आहेत. आणि एका वेगळ्या उद्योजकी संस्थेने सुरू केलेली परंपरा आणि एकूणच साहित्य आणि संस्कृतीचा वारसा लागलेला किर्लोस्करांनी, या घराण्यातील लोकांनी सुरू केलेला किर्लोस्कर अंक, ज्याचा आत्ता एका खूप मोठ्या मराठी प्रकाशनामध्ये सुरुवात झाली. म्हणजे मराठी प्रकाशनाचा व्यवसाय जसे लेखक शेफालींनी सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या मिळतात, तशी वेगवेगळी प्रकाशन संस्था म्हणजे दिवाळीचा अंक या निमित्ताने प्रकाशन सुरू केलं आणि नंतर स्वतःचा प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला असेही काही नामवंत लोक आहेत.
जसं युनिक फीचर्स ही जी आपली संस्था आहे पुण्यातली, त्यात म्हणजे दिवाळी अंक आपण दिवाळीत बघतो आपल्याला तो आवडतो, पण त्याचं काम हे खूप आधीपासून सुरू होतं. म्हणजे एक आर्टिकल करण्यासाठी एखादा जण 4-4 महिने आधी ऍक्च्युअल फील्डवर जाऊन तिथली माहिती गोळा करतो आणि मग ती प्रेझेंट करतो 1,000-2,000 शब्दात, जेणेकरून आपल्या वाचकांना तिथल्या परिस्थितीचा जो आढावा आहे किंवा ती जी परिस्थिती आहे ही डोळ्यासमोर उभी राहावी. म्हणजे त्याचं कामही किती आधीपासून किंवा त्याचं मॅनेजमेंट हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे दिवाळी अंकासाठी.
दिवाळी अंक आजपर्यंत एवढे यशस्वी होण्यामागे आणखी एक कारण आहे की जसं त्या त्यांच्या विषयांमध्ये किंवा लिखाणामध्ये वैविध्य आहे तसंच ते काळानुरूप आकर्षक मांडणीसुद्धा करत आलेले आहेत. म्हणजे आजचे ह्या वर्षीचे जर दिवाळी अंक एखाद्या स्टॉलवर जाऊन बघितले तर त्यांचे कव्हर पेज ह्या कव्हर पेजवरूनच त्यांच्या त्या दिवाळी अंकामधलं वेगळेपण आपल्याला लक्षात येतं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत. आता लोकमतनी यावेळेस एका बॉक्समध्ये दिवाळी अंक दिलेला आहे आणि तो बॉक्स इतका वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत मांडलाय की तो बॉक्स बघितल्यावरच तो दिवाळी अंक घ्यावा असं वाटतं.
अगदी बरोबर आहे. हे वाचकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आपल्याशी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने ही गोष्ट चांगली आहे असं मला वाटतं आणि ती स्वीकारली पाहिजे. आपण दिवाळीच्या फराळाची जशी आवडीनी चव घेतो त्याची वाट पाहतो तसं जिभेचे चोचले पुरवण्याचंच ते काम आहे किंवा पण विचारांची रुची जी आहे ती पूर्ण करणारं दिवाळी अंक हे उत्तम माध्यम आहे असं मला वाटतं.
आणि ती विचारांची रुची जी आहे ना ती सतत बदलत असते म्हणजे पिढीप्रमाणे किंवा एकूणच सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतर जी होत असतात तर त्याच्या अनुषंगाने ती रुची घडत असते. म्हणजे आधी कसं व्हायचं की मौजचा अंक किंवा हंसचा अंक हे ह्या अंकामध्ये खूप उत्तम दर्जेदार साहित्य असायचं आणि त्याच्यातनं आपल्याला मराठीतले बरेच आजचे नामवंत लेखक आहेत ते तिथनं मिळालेले आहेत. पण आजच्या अंकामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या आजच्या अंक मध्ये साहित्य म्हणजे वाङ्मय कमी असतं आणि मुलाखती आणि जीवनानुभव जास्त
असतात.
हो आणि जीवनानुभव म्हणजे मी अंटार्क्टिकाला गेलो तिथे मी काय बघितलं ह्याच्यावरती लिहिणं किंवा मी पेरूला गेलो तिथे मी काय बघितलं ह्याच्यावरती लिहिणं किंवा मला म्हणजे एका बॉम्बस्फोटात मी अडकलो कुठेतरी आणि मग काय झालं याच्याविषयी लिहिणं तर त्याचे साहित्यिक गुण असो नसो पण एक थ्रिलिंग अनुभव म्हणून तो कोणाला तरी सांगावंसं वाटतं आणि लोकांना ते वाचावंसं वाटतं. रिअल लाईफ एक्सपिरियन्स अजून 5 वर्षांनी कदाचित वेगळे विषय येतील दिवाळी अंकामध्ये पण दिवाळी अंक ही मराठी माणसाची आवड कायम राहणार आहे. त्याचं माध्यम कदाचित बदलू शकेल त्याचं डिस्ट्रीब्युशन बदलू शकेल पण दिवाळी अंक ही आपली परंपरा कायम राहणार आहे एवढं मात्र खरं. म्हणजे आपण म्हणतो की वाचन कमी झालेलं आहे सध्या वगैरे पण दिवाळी अंक जर तुम्ही बघितलात तर दिवाळी अंक हे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असू देत. म्हणजे आत्ता ते त्याच्यामध्ये इंटरनेटवरनं कॉन्टेंट येऊ शकतो ऑडिओ व्हिज्युअल इंटरव्ह्यूज येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. म्हणजे पूर्वीसारखं ते वाचनच असं राहिलेलं नाही आहे पण लोकांना चांगलं काहीतरी पाहायला ऐकायला वाचायला हवं आहे आणि त्यांची ही गरज आहे ती दिवाळी अंक पुरवतात. मग ते डिजिटल दिवाळी अंक असो की ऑडिओ दिवाळी अंक असो किंवा खरे पुस्तकांचे दिवाळी अंक असो.
आजच्या दैनिकात मी एक बातमी वाचली आता यापुढे येणारे जे ऑडिओ दिवाळी अंक आहेत ते स्वतः ज्या लेखकांनी त्या दिवाळी अंकामध्ये लिखाण काम केलेलं आहे आणि त्याचा ऑडिओ फॉर्म जो तयार होत आहे त्यामधले लेख सुद्धा त्या त्या लेखकांच्या आवाजातच रेकॉर्ड केले जाणार आहेत. हा एक आणखी नाविन्यपूर्ण अनुभव आपल्याला अनुभवायला या दिवाळी अंकामधून मिळणार आहे. नवीन फॉर्म आहे.
एकूण काय तर पंचेंद्रियांमधून कम्युनिकेशन याच्याकडे आपण हळूहळू जाऊ आणि मला वाटतं आपण तेच करावं.
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळीला फराळ करा आणि फटाके कमी वाजवा मातीचे दिवे जास्त लावा आणि खूप खूप दिवाळी अंक वाचा. हॅपी दिवाळी.
MTB ॲप तर्फे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.